शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता
अशुद्ध आत्मा लागलेला मुलगा
दुष्टात्माच्या कारणाने तो बोलू नव्हता शकत येशूला पाहिले मुलगा जमिनीवर आपटला त्याच्या पित्याने येशूला बर करण्यास सांगितले दुष्टात्म्याला येशू बोलला निघून जा
ही कहाणी शिकवते ही बाप येशूचे सामर्थ्याची कहा विश्वास ही कहाणी शिकवते ही बाप येशूचे सामर्थ्याची कहा विश्वास
सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता
सतरा गोष्टी नवीन काही शिकवता
तुला आणि मला प्रभूला भेटवता